नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हाणी आयज संसदेत मोदी सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळातलो पहिलो अर्थसंकल्प सादर केलो। हातूत रोजगार निर्मिती, कुशळताय उदरगत, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्देग आणि मध्यम वर्ग हांचेकडेन खाशेले लक्ष दिला। बायलांच्या उदरगतीक चालना दिवपा खातीर अर्थसंकल्पात बायलां आणि चल्या खातीर 3 लाख कोटी रुपयांचे येवजणेक मान्यताय दिल्या। 2 लाख कोटी रुपया खर्च करून 5 वर्षाच्या काळात 4 कोटी परस चड तरणाट्यांक रोजगार आणि कुशळताय संधी मेळोवपा हेतान 5 येवजण्यो आणि उपक्रमांखातीर प्रधानमंत्री पॅकेज अर्थसंकल्पात जाहीर केला। प्रधानमंत्री अर्बन आवास येवजणेवरवी 1 कोटी शारी गरीब आणि मध्यम वर्गाखातीर 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जातली। परकी भांडवल आकर्षित करपाखातीर परकी कंपनीचेर आशिल्लो कॉर्पोरेट कराचो दर 40%वेल्यान 35%मेरेन उणो केला। बिहार, झारखंड, अस्तंत बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या पुराय उदरगतीखातीर सरकार पूर्वोदय येवजण चालीक लायतले। तशेच चालू वित्तीय वर्षा आंध्र प्रदेशाखातीर 15,000 कोटी रुपयांची खाशेली अर्थिक मजत जाहीर केल्या। गावगिऱ्या वाठारात मुळाव्या साधन सुविधासहित पुराय ग्रामीण उदरगतीखातीर 2,66,000 कोटी रुपयांची तजवीज अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या। शेतकी मळार उत्पादन वाढवपा खातीर ग्रामपंचायतीच्या मस्तीन शेतकारा खातीरच्या येवजणेत 1.52 लाख कोटी रुपयांची तजवीज केल्या। तशेच शेतकी उत्पादन वाढवपा खातीर डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ दितले। तातूंतल्यान शेतकी पिकांचे सर्वेक्षण, मातयेची तपासणी आदीविशी शेतकारांक माहिती दितले। आदिवासी समाजाची समाजिक अर्थिक स्थिती सुधारपा खातीर सरकार प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान चलयतले। अर्थसंकल्पात नवी येणावळ कर पद्धती आपणावपी लोकांखातीर चढ फायदे जाहीर केल्यात। नव्या कर संरचनेचो पर्याय घेवप्यांक आता 50,000 रुपया बदला 75,000 रुपया प्रमाणीत कपातीखाला फायदो मेळटलो। नव्या कर प्रणालीत 3 लाख रुपया मेरेनच्या येणावळीचेर कर ना। 3 ते 7 लाखांमंदी येणावळ आशिल्ल्यांक 5%, 7 ते 10 लाखांमंदी येणावळ आशिल्ल्यांक 10%, 10 ते 12 लाखांमंदी येणावळ आशिल्ल्यांक 15%, 12 ते 15 लाखांमंदी येणावळ आशिल्ल्यांक 20%, आणि 15 लाखांवयर येणावळ आशिल्ल्यांक 30% कर लागतलो। मजगती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हाणी 2024-25 अर्थिक वर्षाचो अर्थसंकल्प सादर केल्ल्याखातीर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांका परबी भेटयल्यात। हो अर्थसंकल्प म्हळ्यार भारत समृद्ध आणि आत्मनिर्भर जावपाच्या दिकेन एक फुडले पावल असा असे ताणी सोशल मीडिया पोस्टात म्हणला। समाजातल्या दरेका घटकाच्या उदरगतीखातीर हो अर्थसंकल्प असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी म्हटला। तसेच नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडे उलयतना फिक्कीचे अध्यक्ष अनिश शाह हाणी अर्थसंकल्पाची तोखणाय केल्या। हो अर्थसंकल्प उदरगत प्रधान असा जो तरणाटे बायला शेतकारांसहित जायत्या वाटारांनी लक्ष केंद्रीत करता असे ताणी सांगले। मजगती ह्या अर्थसंकल्पातल्यान सामान्य मनशाक कसलोच फायदो ना। हो अर्थसंकल्प म्हळ्यार काँग्रेसीच्या जाहीरनाम्याची आणि आदल्या अर्थसंकल्पाची प्रत असा अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हाणी दिल्या। इतले मजगती अर्थमंत्री निर्मला सीतारामन हाणी आयज अर्थसंकल्प सादर केल्या उपरांत लोकसभेत अर्थिक विधेयक मांडले। तसेच 2024-25 वर्षाखातीर केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरातल्या जमा खर्चाचो तपशील ताणी सादर केलो। उपरांत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हाणी सभागराचे कामकाज आयच्या दिसाखातीर स्थगित केले। दिव्यांग सशक्तीकरण खात्यान सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण खात्याखाला स्टार्टअप आणि खाजगी संघटनांकडेन 72 समजिकायेच्या कबलाती केल्यात। दिव्यांग नागरिकांक सशस्त करपाखातील ह्या कबलातींची मदत जातली। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार हांच्या हाजेरीत ह्या कबलातीचेर सयो जाल्यो। दिव्यांग नागरिकांच्या हिताखातीर सरकार कटिबद्ध असा हे या कबलातीवेल्यान दिसून येता असे वीरेंद्र कुमार हाणी सांगले। निपा व्हायरसाचो संभाव्य धोको पळोवन तामिळनाडू सरकारान शिमेवेल्या जिल्ह्यांनी सादुरताय बाळगुपाक सुरुवात केल्या। आयजसावन निलगिरी जिल्ह्यात तपासणी सुरू झाल्या। भायल्यान येवपी तशीच केरळातल्यान येवपी नागरिकांची आणि पर्यटकांची चाचणी सुरू आसा। तपासणी करपाखातीर राज्य सरकारान 15 पंगड तैनात केल्यात। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसात गुजरात, कोंकण, गोय आणि मध्य महाराष्ट्रात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच फाल्यां मेरेन भारताच्या उत्तर, ईशान्य, मध्य आणि अस्तंत वाटारात चढ प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा। बायलांच्या आशिया कप क्रिकेट सर्तीत अ गटातल्या खेळात भारत आयज नेपाळ पंगडा 8 खेळतलो। हो खेळ सांजे 7 वरांचेर श्रीलंकेच्या डंबुला शारात जातलो। सगळ्यो मॅची जिखून सध्या टीम इंडिया अ गटात पहिल्या सुवातेर आसा। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.